अंत पर नाही देखा अंत पर अंत पर नाही लेखा अंत पर गंगामध्ये तुकाराम महाराज श्रीकृष्णाच्या जन्माचा श्रीकृष्ण अष्टमीचा उल्लेख करत आहे. बाळ कृष्ण नंदा घरी बाळ हाय बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण जगन्नाथ बाळ झाले बाळ भगवान झाले लहान बाळ बाळ कृष्ण नंदा घरी बाळ आनंदल्या नर नारी आनंदल्या नर सर्वांना आनंद झाला बाळ कृष्ण नंद के घर आनंद भयो आनंद लिया नर नारी आनंद लिया गोकुली सुखा त्यावेळी जन्म झाला अर्थात जन्म मध्यरात्रीच्या वेळी झाला त्याचा कोणाला पत्ता त्यावेळी लागलेला नव्हता पण दुसऱ्या सकाळी म्हणजे नवमीच्या सकाळी ज्यावेळी ही बातमी लागली शुभ वार्ता पोहोचली सर्व वृंदावनामध्ये मग त्याने त्यावेळी सर्व वृंदावनला नटवलं सजवलं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गोढिया तोरणे गोढिया गोढिया तोरणे करती कथा गाती गाने करती कथा गाती गाने करती गुड ओ कोळी चा सुखा सोलापूरमध्ये गुढ्या उभ्या केल्यात, पाहिली रस्त्यामध्ये तोरणी पाहिली, हे पाहिलं का तुम्ही? इथं जगन्नाथ प्रकट झाले म्हणून कदाचित हां ते सर्वांनी गुढ्या उभ्या केल्या. तो कामाने छंदे तो कामाने छंदे सर्वत्र अंतपार त्याचा अंतच नाही. आनंदी आनंद गडेच्या गोष्टी इकडे तिकडे चोहीकडे आनंद ही आनंद आनंद सानंद. जय जगन्नाथ जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम वृंदावन धाम जय वृंदावन धाम वृंदावन धाम जय वृंदावन धाम राधे श्याम जय राधे श्याम ओ राधे श्याम जय राधे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हरे। हरे 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 राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्ण चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। जयति जयति देवो देवकी नन्दनोऽसौ, जयति जयति कृष्णवृष्णिवंशपदीपः, जयति जयति मेघश्यामलकोमलङ्गो, जयति जयति पृथ्वीभारनाशो मुकुन्दः। परमात्मने नीलाचलनिवासाय हरये परमात्मने, बलदेव सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। नीलाचल निवासाय जगन्नाथ, कैसे जगन्नाथ? नीलाचल निवास, नीलाचल से निवासी जैसे अयोध्या वासी राम, जगन्नाथपुरी वासी जगन्नाथ, पंढरपुर वासी आणि आपण हरे हरे। अनार्पित अनअर्पित चरिम चिरात करुणया अवतीर्णः कलौ समर्पितुम् उन्नत उज्ज्वलरसां स्वभक्तिं श्रियां हरिपुरट सुंदर द्युति कदम्ब संदीपितः सदा हृदय कंदरे स्फुरतु वः सचिनन्दनः। सदा हृदय कंदरे हृदयाच्या गुहेमध्ये गुहा समजते गुहा गुफा द केव त्या हृदयरूपी गुहेमध्ये स्फुरतु वहा सचिनंदन सचिनंदन आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रकट होवत स्फुरित होवत अशी प्रार्थना असे कृष्णदास कविराजाने केली। श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। नेताय गौर प्रेमानंदे हरि हरि हो हरे कृष्ण जगन्नाथ बलदेव समझ राखी जाय जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव की जाय सर्वपाद की जाय गौर प्रेमानंदे हरि हरि बो। नवीन वर्ष सुरू होत आहे, हे कशावरून कळतंय आपणाला? सोलापूरमध्ये रथयात्रा झाली की समजायचं हे नवीन वर्ष सुरू होता है। शकाब्द शकाब्द तस आपल वर्ष दोन आठवड्यापूर्वी सुरू झालं, त्याला म्हणतात गौराब्द। अब्द म्हणजे वर्ष, गौराब्द या दिवशी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु प्रगट झाले, त्या दिवसापासून नवीन वर्ष अशी 528 वर्ष 29 वर्ष गौराब्दाची झालेली आहेत। आणि ख्रिस्ताब्द दुसरा ख्रिस्ताब्द जानेवारी फेब्रुवारी मार्च हे ख्रिस्ताब्द। नारायण माधव गोविंद तिलक लावताना आपण जे नावं घेतो ना नारायणाय नमा गोविंदाय नमा विष्णवे नमा पुढे दामोदराय वासुदेवाय तीच नावं 12 महिन्यांची आहेत. जसं दामोदर महिन्याचं नाव आहे, कार्तिक हे दुसरं नाव आहे, चैत्र वैशाख अशी सुरुवात केली मग पुढे कार्तिक भेटतं, नारायण माधव गोविंद अशी सुरुवात केली तर पुढे दामोदर महिना भेटतो आणि जानेवारी फेब्रुवारी मग पुढे डिसेंबर भेटतो शेवटी. असे ख्रिस्ताब्द शकाब्द आणि आपलं तसं कोणतं अब्द आपलं गौर गौर समज गौर गौर अब्द जगन्नाथ स्वामी की. श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु ही जगन्नाथपुरीला आले काय त्यांना यावं लागलं किंवा त्यांना पाठवलं गेलं. चैतन्य महाप्रभूंना जायचं होतं वृंदावनला, संन्यास घेताच त्यांच्या मनामध्ये विचार आला मला वृंदावनला जायचं, पण ते घडलं नाही. ज्यावेळी ते शांतीपूरमध्ये सची मातेला भेटले त्यावेळी सची मातेनं आईनं सांगितलं बाबा वृंदावन तर फार दूर, गाठीभेटी नाही होणार, काही बातम्याही नाही लागणार. जगन्नाथपुरी जवळ आहे, मायापूरला जगन्नाथपुरी जवळ आहे, मग तू जगन्नाथपुरीमध्ये राहा तथा असतो. चैतन्य महाप्रभू म्हणाले तथा असतो, तसंच होईल, तसंच करेन मी. आपल्या आईचा आदेश शिरोधार्य करून ठेवून चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथपुरीचा रस्ता धरला. नित्यानंद प्रभूही बरोबर होते, हरिदास ठाकूरही होते, जे काही जण थोडेच मोजकेच भक्त त्या प्रवासामध्ये होते. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू कीर्तन करत येणं की फक्त गाव दिसलं की कीर्तन सुरू करायचं किंवा लोक दिसले की मग करायला पाहिजे कीर्तन. लोक आहेत नाहीत सर्व ठिकाणी सर्वत्र प्रचार होईबे मोरनाम, माझ्या नावाचा प्रचार सर्वत्र होईल असं म्हणणारे असे भविष्यवाणी करणाऱ्या श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी अगोदरच सर्वत्र कीर्तन करून दाखवलं जगाला. सर्वत्र कीर्तन करत करत आणि फक्त कीर्तन नाही तर त्याबरोबर नृत्यही करत. चैतन्य महाप्रभूच्या मुखातून हरे कृष्ण निघताच तोंड हलू लागताच त्याचबरोबर पायही त्यांचे चरण कमलही नाचू लागत असत. हरे कृष्ण म्हणजे आनंद आनंद आत्म्याला आनंद. मग लगेच तो आत्मा नाचू लागतो मुखातून हरे कृष्ण निघताच मग थोडी हालचाल सुरू होते शरीरामध्ये, ते स्फूर्ती येते, चैतन्य जागृत होतं. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू कीर्तन आणि नृत्य करत करत जगन्नाथपुरीला पोहोचले आणि जगन्नाथपुरी मंदिरामध्ये ही पोहोचले. पहिल्यांदाच ते जगन्नाथाचं दर्शन करत होते. दर्शन मंडपामध्ये, दर्शन मंडप समज ना, मंडप, दर्शन मंडप, मंडप ज्या ठिकाणी दर्शनासाठी भक्त एकत्र होतात, दर्शन जिथून जगन्नाथाचं दर्शन होतं, त्या दर्शन मंडपात चैतन्य महाप्रभू पोहोचताच जगन्नाथाला पुढे पाहताच जग जग एवढेच, एवढाच शब्द, दोन अक्षर निघाली त्यांच्या मुखातून. तेवढ्यात काय झालं, त्यांचा हृदयागिरा गळ्यामध्ये अवरोधन, हा एक भक्तिभावाचा हा प्रकार किंवा हा विकार आहे. विकार अष्ट, अष्टविकार. भक्ती जो करतो आणि भक्तीच्या उच्च स्तरावरती ज्यावेळी तो व्यक्ती पोहोचतो, तो तल्लीन होतो. तत्लीन, तत् म्हणजे तो भगवंत, तत् हां तत्लीन आपण शब्द ऐकला, तत् तल्लीन हा शब्द ऐकला असेल. तल्लीन हा एक शब्द, असा दोन शब्दापासून या दोन शब्दाची संधी झाली, संस्कृतमध्ये म्हणतात संधी झाली, जॉईंट, संधी म्हणजे जोड. त्यावेळी एक एक शब्द होतो असा तत्लीन, त्यांच्यामध्ये लीन, भगवंतामध्ये लीन. ज्यावेळी आत्मा होतो, लीन होतो म्हणजे तो स्वतः संपत नाही, मायावादाच्या गोष्टी नाहीत, मायावादी त्याचा अर्थ वेगळा काढतात. तर लीन होण्याचा म्हणजे तो आत्मा आणि परमात्मा भगवंत एक होतात. जय हो जगन्नाथ स्वामी की. वैष्णवांची तल्लीनता वेगळी आहे. वैष्णव जे तल्लीन होतात भगवंतामध्ये, तल्लीन होतात. भगवंती असतो आणि राहतोच, आणि आत्माही आपलं अस्तित्व कायम टिकवून धरतो. फक्त भावाचं, प्रेमाचं देवाणघेवाण होतो, होतं त्यात तल्लीन अवस्थेमध्ये. एक भक्त दुसरे भगवान, या दोन दोघांचा संबंध स्थापित करणारा योग, भक्तियोग, योगायोग, भक्तियोग ज्यावेळी पूर्ण होतो, भावाच्या उच्च अवस्थेमध्ये त्याला तल्लीनता. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू अर्थात ते स्वतःच भगवंत असतानाही जगन्नाथ तर भगवंत आहेतच आहेत, पण इथे चैतन्य महाप्रभू सुद्धा भगवंतच आहेत. जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ. जयी गौर, जयी म्हणजे जे, बंगला बंगला भाषेतलं जयी म्हणजे हि मराठीतलं जे, जयी गौर म्हणजे जे गौरांग महाप्रभू आहेत, सई म्हणजे ते, जयी म्हणजे जे, सई म्हणजे ते, जयी गौर सई कृष्ण, जे गौरांग महाप्रभू आहेत तेच कोण आहेत, कोण आहेत, तेच कृष्ण आहेत आणि सई जगन्नाथ, आणि तेच जगन्नाथही आहेत, जे चैतन्य महाप्रभू श्रीकृष्ण जगन्नाथ यांच्यामध्ये भेद नाही, हे तिघेही भगवंत आहेत, कमी अधिक भगवंत नाहीत, हा। एकदा एका व्यक्तीनं चैतन्य महाप्रभू आणि जगन्नाथाचा गौरव गाण्याच्या उद्देशानं एक कविता लिहिली, काही गीताची रचना केली आणि ती चैतन्य महाप्रभूंना प्रभूंच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था स्वरूप दामोदर चैतन्य महाप्रभूंचे सेक्रेटरी सचिव म्हणजे चैतन्य महाप्रभूपर्यंत पोहोचवा आहे आमचं हे गीत, भगवंताच्या गौरव गाथेचं हे गीत। तेव्हा त्या कवीनं असा उल्लेख केला की हे चैतन्य महाप्रभू जगन्नाथ स्वामींचे आत्मा आहेत, काय ऐकलं आपण, चैतन्य महाप्रभू त्या जगन्नाथाचा आत्मा, साक्षात जगन्नाथाचा चैतन्य महाप्रभू आत्मा, अशा शब्दामध्ये गौरव, चैतन्य महाप्रभूंचा गौरव बेसिकली त्यांना गायचा होता। चैतन्य महाप्रभू किती महान आहेत, मोठे आहेत, तेव्हा ते म्हणाले जगन्नाथाचा आत्मा तो चैतन्य, ठीक आहे ना, आ कोण म्हणतंय नाही, कोण म्हणतंय काही दुसरंच काही, तेव्हा यामध्ये दोष होता, गौरव गाथा गाण्याची महत्वाकांक्षा तर होती, इच्छा तर होती, पण सिद्धांताच्या दृष्टीनं तत्वत तत्वाच्या दृष्टीनं त्यामध्ये फार मोठा दोष होता। एक तर दोष असा की जगन्नाथ एक आणि त्यांचा आत्माही, त्या जगन्नाथाचा आत्मा म्हणजे जगन्नाथाचं शरीर एक आणि आत्मा दुसरा, असं असू शकत नाही। मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया, तुकाराम महाराज म्हणाले भगवंताची काया, भगवंताची काया म्हणजे काय, काया म्हणजे काय, एक काया काय, काया म्हणजे काय, काया म्हणजे काय, शरीर, गोविंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया, गोविंदाच्या कायेमध्ये, शरीरामध्ये आणि गोविंदामध्ये किंवा त्यांच्या आत्म्यामध्ये काही भेद नाही, फरक नाही. गोविंदाची कायाच त्यांचा आत्मा आहे, गोविंदाचा आत्माच म्हणजे दोन गोष्टी, एक शरीर दुसरा आत्मा. असं नसतं जगन्नाथाचं, जगन्नाथ एक, त्यांचं रूप एक, आणि त्यांच्या आतमध्ये कोणीतरी आत्मा आहे जो त्यांच्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण करतो. हरी 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 हरी. चैतन्य संपलं. हरी हरी हरी. हरी हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरी हरी. एवा चैतन्य महाप्रभु
इथं पुढा आणता का?
चैतन्य महाप्रभु जगन्नाथाचे आत्मे आहेत असं म्हणणं अयोग्य आहे, त्यामध्ये दोष आहे. तेव्हा इथे चैतन्य महाप्रभू भगवंताचं दर्शन करत होते. भक्तरूप ते भक्त भक्ताची भूमिका निभवतात श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. जगन्नाथ झाले जगन्नाथाचे भक्त. चैतन्य महाप्रभू ही जगन्नाथ आहेत, पण या लीलेमध्ये चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये, त्या लीलेमध्ये ते भक्तासारखं, त्यांचा व्यवहार भक्तासारखा, भक्ताची भूमिका. मी भक्त आहे, मी जगन्नाथाचा भक्त आहे असं समजूनच ते जगन्नाथपुरीला गेले. हरी हरी. अरे हरी 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 हरे कृष्ण. अरे हरी हरी हरे हरे कृष्णा हरी हरी. अरे अरे अरे
क्या जनरेटर है क्या? जनरेटर कृष्णा
हरे 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 कृष्णा जगन्नाथ स्वामी की जय। चैतन्य महाप्रभु भक्तावतारम माँ भक्त रूप होऊन जगन्नाथाच्या दर्शनासाठी गेले आणि आपल्या हरी हरी हरे कृष्ण त्यांनी काही वर्ष हरी हरी ते पुरेसं आहे आपला आता रेकॉर्डिंगसाठी ठीक नाही पण हरी अरे अरे तुला एक होतं येऊन इकडे फेस करा फेस काय त्यामध्ये अडचण होती का हरी हां असं काय चैतन्य महाप्रभूंनी काही वर्ष प्रवास केला त्या प्रवासाच्या काळाला मध्य लीला असं म्हणतात चैतन्य महाप्रभूंच्या मध्य आदिलीला मध्य लीला आणि सर्व भारतभर भ्रमण करून त्यांनी हरिनामाची स्थापना केली आणि मग उरलेली 18 वर्ष श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्येच राहिले। जगन्नाथपुरीच्या बाहेर एक पाऊलही त्यांनी नाही टाकलं 18 वर्ष। तो 18 वर्ष श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्य करून 18 वर्षांच्या 18 रथयात्रा चैतन्य महाप्रभूंनी अटेंड केल्या। प्रत्येक रथयात्रेमध्ये चैतन्य महाप्रभू भाग घेत असत सोलापूरमध्ये किती झाले आत्तापर्यंत? ही सातवी आहे. गेल्या 6 रथयात्रा कोणी कोणी अटेंड केल्या? गेल्या 6 रथयात्रा, सर्व रथयात्रा. आणि तुमचं काय, तुम्ही कुठे होता काय? परदेशात गेला की आउट ऑफ स्टेशन गेला की मेला की काय? तुम्ही नव्हता जिवंत. चैतन्य महाप्रभू प्रत्येक रथयात्रेमध्ये भाग घेत असत. कारण रथयात्रा म्हणजे भगवंताला रथामध्ये बसवून कुठं घेऊन जायचं? वृंदावनला घेऊन जातात. आणि तसं वृंदावनला जाणं भगवंताला आवडतंही. भगवंत होते द्वारकेमध्ये, द्वारकाही प्रिय पण सर्वात अधिक प्रिय भगवंताला आपलं वृंदावन धाम प्रिय. वृंदावन धाम प्रिय असण्याचं कारण तिथले भक्तच त्यांना प्रिय. प्रिय भक्त, सर्वात अधिक प्रिय भक्त भगवंत जे कोठे राहतात? वृंदावनामध्ये. द्वारकेमध्ये भगवंताचे द्वारकाधीश किंवा नौकर चाकर तर आहेत, सेवक आहेत, दास्यभाव आहे, पण सखा मित्र त्यांची संख्या कमीच द्वारकेमध्ये. वृंदावनामध्ये भगवंताचे मित्रच मित्र. वृंदावनामध्ये भगवंताचे आई वडील नंद बाबा यशोदा, तसे वसुदेव देवकी होते द्वारकेमध्ये. पण वसुदेव देवकींचा भाव आणि प्रेम आणि यशोदा नंद यशोदा यांच्या भावामध्ये प्रेमामध्ये अंतर आहे. अधिक प्रेम, अधिक वात्सल्य नंद बाबा यशोदेचं. आणि फक्त नंद बाबा यशोदाच कृष्णावरती आपल्या मुलासारखं, जणू आपलं मूलच आहे, आपलंच अपत्य आहे, असा भाव असा प्रेम वृंदावनमधल्या सर्व स्त्रिया, मोठ्या स्त्रिया, बुजुर्ग काय म्हणतात त्या, काय गॅरंटी आहे का? नाहीतर चाललंय आपलं.
हरी हरी. हरी 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 बोल. हरी 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 कृष्ण.
या वृंदावनमध्ये दोन कमीत कमी दोन प्रकारच्या स्त्रिया, दोन वयोगट ज्या अधिक वयाच्या, त्यांचं ही कृष्णावरती प्रेम आणि त्या प्रेमाचा प्रकार आहे वात्सल्य, वात्सल्य प्रेम. जणू कृष्ण आमचाच मुलगा आहे, अशा प्रकारच्या स्त्रिया. आणि त्यानंतर तरुण स्त्रिया, तरुण मुली, त्यांचंही भगवंतावरती प्रेम त्या प्रेमाचा प्रकार वेगळा आहे. प्रियकर, प्रेयसी, प्रियकर, श्रृंगार रस किंवा माधुर्य रस हा असा असा भाव, असा असं प्रेम. तेव्हा अशा प्रकारे वृंदावनमधल्या मित्रांचं प्रेम, वृंदावनमधल्या आई वडिलांचं प्रेम, वात्सल्य भाव, वृंदावनमधल्या गोपींचं आणि मग त्यामध्ये काय राधेचं तर काय विचारूच नका. किती प्रेम राधेचं कृष्णावरती आणि कृष्णाचं राधेवरती जे प्रेम आहे, राधा कृष्ण प्रेम, राधा कृष्ण प्रणय विकृतीर अल्हादनी शक्तिरस्मात. या भक्तांचं प्रेम किंवा हे सारे प्रिय भक्त ज्या धामामध्ये निवास करतात ते धाम ही भगवंताला अर्थातच प्रिय. कोणतंही ठिकाण, कोणतंही गाव किंवा कोणतंही घर आपणाला प्रिय किंवा होतं, आणखी काय गोष्टी असतील काय, आणखी काय कारणं असतील, पण मुख्य कारण तिथले जे लोक आहेत, घरचे लोक आहेत ना, त्या ठिकाणचे लोक आहेत, ते आपल्यावरती किती प्रेम करतात किंवा मदत करतात किंवा तुम्ही त्यांना आवडता, त्यांना तुम्ही आवडता. तसंच भगवंताला वृंदावनमधल्या भक्तामध्ये विशेष प्रेम. ओध मोही ब्रज विसरत नाही, कृष्ण गाऊ लागले गीत. हे उद्धवा म्हणे ब्रज विसरत नाही, ब्रज म्हणजे वृंदावन मला विसरत नाही, विसरू शकत नाही मी. मोध मोही ब्रज विसरत नाही, ते म्हणजे मित्र माझे, ते गाई माझ्या अशा, माझी यशोदा मैया तशी. आणि एकाएकाची आठवण करून भगवंत त्यांचा गळा विव्वल होतोय भगवंताचा. नंतर मग हे उद्धवा मी वृंदावनला विसरू शकत नाही, वृंदावनला विसरू शकत नाही, ब्रजला विसरू शकत नाही, कारण माझे असे प्रिय भक्त त्या वृंदावन धामामध्ये निवास करतात. तेव्हा त्या वृंदावनला सोडून गेलेला तो श्रीकृष्ण अगोदर गेला मथुरेला, तिथेच राहिला 18 वर्ष. जरासंधास युद्ध खेळत खेळत 18 वर्ष गेली. आणि तिथून वृंदावनला परत न फिरता कृष्ण गेले द्वारकेला गेले. त्यांचे सर्व मथुरावासी त्यांना ट्रान्सफर केलेलं होतं, स्थानांतरित केलेलं होतं भगवंतानी, द्वारकेमध्ये पोहोचवलेलं होतं. एका किल्ल्यामध्ये सुरक्षित ठेवलेलं होतं. त्या मथुरेवरती बरेच हल्ले होत होते, हल्ले हमला. तेव्हा त्या सर्व मथुरा भाषांना भगवंताने अगोदरच पोहोचवलेलं होतं द्वारकेमध्ये. म्हणून भगवंत वृंदावनला आले नाहीत, पुढेच गेले, द्वारकेला गेले आणि तिथेच ते राहू लागले. मग लग्नही झाली, भगवंताची विवाह झाले, लग्न म्हण सगळ्या बरोबर वाटत नाही, लग्न झालं, विवाह चांगला शब्द. थोडा लग्न म्हणजे थोडं मराठी असं वाटतं, संस्कृत आहे लग्न ही. विवाह यज्ञ म्हणतात, विवाह झाले. भगवान तिथेच राहू लागले. 10-10 मुलं झाली प्रत्येक घरामध्ये, 16,108 त्यांच्या पत्न्या गुणिले 10, मग किती झाली मुलं नंतर सांगा. हे सेब काय करायला समजलं ना, प्रत्येक घरामध्ये 10-10 म्हणजे 16,108 × 10. ते भगवान तिथेच राहिले आणि येऊ शकले नाहीत, पण वृंदावनचे भक्त वाटच पाहत होते आणि भगवंतालाही जावं असं वाटत होतं, पण काही कारणास्तव ते जाऊ शकले नाही. तेव्हा सरते शेवटी एके वेळी भगवंत कुरुक्षेत्राला येतात. सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान करण्यासाठी तिथे जाण्या अगोदर भगवंतांनी पत्र पाठवली वृंदावनमधल्या भक्तांच्या एकाएकाच्या नावाने एक एक पत्र लिहिलं पाकिटामध्ये. पत्र निवड त्यावरती नाव गाव पत्ता लिहिला. लोहबनामध्ये हे, कामबनामध्ये ते, मधुबनामध्ये ते, तो मित्र, ती गोपी अर्थातच राधा, नंदबाबा, यशोदा. गायीच्या नावानं काही पत्र लिहिले नसतील, कारण गायीची आठवण तर करत होते भगवान, पण त्यांच्या नावाने पत्र नाही लिहिली. त्यांना सांगितलं की मी येतोय, कुरुक्षेत्राला येतोय, ते वृंदावनपासून जवळ आहे, शक्य तर आपण भेटण्यासाठी या, आपण भेटू तिथे. तेव्हा भगवंतांनी टपाल समजतंय, टपाल म्हणजे काय, पत्र. टपाल हे सर्व पत्र पोस्टमनला दिली. डाक सेवा चालू होती वृंदावन आणि द्वारकेच्या मध्ये, पोस्टल सर्व्हिस अशी वेळ होती ज्यावेळी तो पोस्टमन चालत चालत जायचा, पदयात्रा करत करत द्वारकेतल्या भक्तांची पत्र तो घ्यायचा, पिशवी भरायचा आपली, चालत चालत जाऊन डिलिव्हरी करायचा वृंदावनमध्ये. वृंदावनमधले भक्त त्याची उत्तरं वगैरे लिहायचे. ही सर्व पत्र घेऊन चालत चालत तो द्वारकेला यायचा, पण येण्या आणि जाण्यामध्ये बरेच बहुतेक वर्षातून 1 किंवा 2 वेळाच पत्र भेटायची.
हरे कृष्ण.
पण पुढे हरे 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 श्री कृष्ण हरे हरे हरे. मग थोडं सुधारणा केली या डाक सेवेमध्ये, त्याची स्पीड पोस्ट केली, स्पीड पोस्ट ಸಮಯದ ಸ್ಪೀಡ್ ಪೋಸ್ಟ್ ಸ್ಪೀಡ್ ನೀತಡು ವೇಗಾನೆ ಪತ್ರ ಜಾಯಲಾ ಯಾಯಲಾ ಹವಿ ತ್ಯ ಪೋಸ್ಟ್ಮನ್ಲಾ ಘೋಡೆ ದೇ ಘೋಡೆ ಘೋಡೆವರ್ತಿ ಬಸೂನ್ ಮನೆ ಜಾತ ಮಗ ವೇಗಾನ ತೋ ಪೋಸ್ಟ್ಮನ್ ಜಾವು ಲಾಗಲ ಅನಿ ಉತ್ತರ ಘೇವಣಿ ಯೂ ಲಾಗಲ ಅಶಾ ಪೋಸ್ಟ್ಮನ್ಲಾ ಸ್ಪೀಡ್ ಪೋಸ್ಟ್ಮಧ್ಯೆ ಪತ್ರ ಪಾಠವಲಿ ಭಗವಂತಾನಿ ತ್ಯ ಪತ್ರ ಸರ್ವ ಭೇಟತಾಸ್ ಕೋಣಾಚ ಪತ್ರ ಭೇಟಲ ಕೋಣಾಚ ಪತ್ರ ಭಗವಂತಾಚ ಪತ್ರ ತುಮಾಲಾ ಕಧಿ ಯೇತ ಕಾ ಮಿತ್ರಾಚ ಮೈತ್ರಿಣೀಚ ಆಣಿ ಕೋಣಾಕಡೆಚ ಯೇತ ಪತ್ರ ವಾಟ್ಸಪ್ ಆಣಿ ಕಾಯ ಕಾಯ ಚಾಲ ಚಾಲೂಚ ಅಸ್ತ ಕಿವಾ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀಸ್ तसं करू नका भगवंताला पत्र पाठवा जसं रुक्मिणी हरी 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 कृष्ण हरी जसं रुक्मिणीनं पत्र पाठवलं मग उत्तर न देता भगवंत स्वतःच आलेले होते जसं आपण ही भगवंताचे संपर्क तेव्हा पत्र ज्यावेळी भेटली थोडं मनामध्ये असा विचार त्या त्या भक्तांना तर पत्र भेटली भगवंताची मला का नाही भेटत असा विचार जर आला की मला किंवा पत्र भेटेल किंवा मला किंवा भेटतील भगवंत असा विचार विठ्ठल तो आला आला काय मला भेटणे आला विठ्ठल तो आला आला कशाला आला मला भेटणे आला अर्थात जगन्नाथ तो आला आला कशासाठी आले जगन्नाथ तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी जय जगन्नाथ आलेत की नाही जगन्नाथ ची नोंद घेतली की नाही आपण आले असते तर आले असतील काय काय फरक पडतो येऊ द्या की त्यांना येऊ द्या जाऊ द्या आम्ही तर व्यस्त आहोत जगन्नाथ जगन्नाथ आले तेव्हा घाट तेव्हा वृंदावनच्या भक्तांना पत्र भेटली तेव्हा त्या सर्वांनी विचार करा हां आपण जायचं जाऊया कुरुक्षेत्राला आपण जाऊया पण यावेळी जेव्हा आपण जाऊ आणि भेटू त्यावेळी आपण काय करायचं त्या भगवंताला द्वारकेला नाही जाऊ देणार यावेळी त्यांना आम्ही वृंदावनला घेऊन येणार आवश्यकता असेल तर काय करणार त्यांना ओढून घेऊन येणार तर ते राजे झालेले आहेत द्वारकाधीश किंवा रथामध्ये बसून येण्याची शक्यता आहे रथामध्ये बसून येतील रथामध्येच बसून गेलेले होते आम्ही पाहिलं त्यांना रथामध्ये बसून जाताना पाहिलं कुठून कुठे जाताना पाहिलं वृंदावनाहून मथुरेला जाताना आम्ही पाहिलं रथामध्ये बैसला अक्रूराने रथ सजविला अक्रूर आलेले होते ज्या अक्रूरला गोपिनी तू क्रूर आहेस असं म्हटलेलं होतं समजतं का फरक क्रूर आणि अक्रूर क्रूर अक्रूराने रथ सजविला कृष्ण रथामध्ये बैसला रथामध्ये कृष्ण बसले सोडून या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला गोपीना आणि इतरा नाही. वृंदावनमध्ये सोडून कृष्ण मथुरेशी गेला, मथुरेला गेला. रथामध्ये बसून जाताना पाहिलेलं होतं वृंदावनच्या भक्तांनी. आपण ज्यावेळी आता जाऊ कुरुक्षेत्राला त्यावेळी तेही रथामध्ये बसून येतील द्वारकेहून. तर आम्ही यावेळी काय करणार, त्यांचा रथ द्वारकेला जाऊ नाही देणार. त्यांच्या रथाला ओढून ओढत मला घोड्यांची काही आवश्यकता नाही, आम्ही स्वतःच होऊ घोडी. भगवंतासाठी काय पाहिजे ते घोडी, काय गाढवही होऊ शकतो भगवंतासाठी. घोडं सांगा रथासाठी घोडं. आम्ही स्वतःच तो रथ ओढत भगवंताला कुठे घेऊन येणार, वृंदावनला पोहोचवणार. अशा संकल्पानं ते वृंदावनचे भक्त कुरुक्षेत्राला गेलेले होते. ते रथ ओढणारे जे भक्त असतात रथयात्रेमध्ये, जगन्नाथ रथयात्रा के, जगन्नाथ रथयात्रेमध्ये रथ ओढणारे भक्त, त्यांचा भावही वृंदावनमधल्या भक्तासारखा असावा लागतो. म्हणजे भगवंताला ओढत रथ कुठे घेऊन जातात, वृंदावनला. म्हणजे भगवंतही प्रसन्न आहेत, भक्तही प्रसन्न आहेत. भगवंत परत येतात, भगवंत परत आले, भगवंत परत येतात. तेव्हा चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये दरवर्षी किती वर्ष, 18 वर्ष. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, त्या लीला हा इतिहास. चैतन्य महाप्रभूंचे, जगन्नाथाचे आपण सर्व भक्त मंडळी चैतन्य महाप्रभू रथयात्रेच्या सुरुवातीलाच यावेळी पांडुविजय नावाचा उत्सव असतो. पांडुविजय भगवंताला आपल्या सिंहासन तिथे मंदिरामध्ये सिंहासनावरती विराजमान झालेले जगन्नाथ तिथून रथापर्यंत पोहोचवायचं आणि रथामध्ये आरूढ करायचं. तो एक उत्सव, त्या उत्सवाचं नाव पांडुविजय असं म्हणतात. पांडुविजय अरी जगन्नाथाची स्थापना रथामध्ये झाली रे झाली, चैतन्य महाप्रभू तिथे पोहोचायचे. जगन्नाथांना साष्टांग दंडवत करायचे चैतन्य महाप्रभू. आणि प्रार्थना करायचे, जयति जयति देवो देवकी नंदनसो. चैतन्य महाप्रभूंची प्रार्थना चैतन्य चरितामृतमध्ये याचा उल्लेख आहे. जयति जयति म्हणजे जय हो, जय हो म्हणा, जय हो, जय हो. कोणाची जय हो, जयति जयति देवो देवकी नंदनसो. हे देवा जगन्नाथ देवा, जी तुझा जय असो विजय असो, तू देवकी नंदन आहेस. पुढे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू प्रार्थना करायचे आणि म्हणायचे, जयति जयति कृष्ण वृष्णिवंश प्रदीप. जय असो हे श्रीकृष्ण जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण वृष्णिवंश, वृष्णिवंशज भगवंता श्रीकृष्ण. तू वृष्णिवंश वंशाचा दीपक आहेस, दीप आहेस. जयति जयति मेघ श्यामल कोमलंगो, जय असो विजय असो हे भगवंता तुझा. जयति जयति देव, जयति जयति कृष्ण, जयति जयति मेघ श्यामल कोमलंगो, मेघ श्यामल कोमलंगो. एक तर तुझं अंग कसं आहे भगवंता, तुझं अंग कसं आहे, कोमल आहे, कोमल कसं आहे, कोमल आहे. कोमल मी समजतं, जे फुलाच्या पाकळ्या कशा असतात, कोमल असतात, कोमल. किंवा कमळाच्या फुलाच्या पाकळ्या आणखी कोमल असतात, तेव्हा कोमल अंग. एक तर आपलं अंग कोमल आहे, मेघ श्यामल कोमल अंग, आणि आपल्या अंगाचा रंग कसा आहे, मेघ श्याम घनश्याम, जसा ढगांचा रंग असतो. कोणत्या ढगांचा रंग, मान्सून सीझनमध्ये जून जुलैमध्ये जो पाऊस येतो, का माहिती नाही आता मार्चमध्येच पाऊस सुरू झाला, असे आपल्या कर्माची फळं आहेत, मग त्यामध्ये गारपीटही होते आणि काय काय, सर्व शेतकरी पिटले जाऊ लागलं, त्यांचं पिटलं झालं, पिटले ते. क्लायमॅटिक चेंजेस, सर्व पृथ्वीचं सर्व ऋतुमानच आपण बदलून, आपल्या राहणीमानामुळं आपलं असं राहणीमान सर्व माणसांचं. या पृथ्वीचं आपण टेम्परेचर वाढवलं, पृथ्वीला आला ताप, माहिती आहे का तुम्हाला, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग. ग्लो म्हणजे पृथ्वी, ग्लोब वॉर्मिंग, गरम झाली. 4 डिग्रीनं तापमान वाढलं या पृथ्वीचं. म्हणूनच उत्तर ध्रुवाजवळ असलेले बर्फाचे प्रदेश वितळू लागलेले आहेत, आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागलेली आहे, आणि त्याच मुळाने पुढे बरंच काय काय होऊ लागलेलं आहे. कुठे दुष्काळ तर कुठे कुठे सुकाळ, पाणीच पाणी, पाऊसच पाऊस, बरंच काय होऊ लागलेलं आहे. आणि आणखी काय काय होणार आहे देव जाणे, भगवान जाणे, पण आपण आपल्या व्यवहाराचंच सर्व जी माणसं आहेत, सर्व माणसं माणसासारखे वागत नाहीत, ते मानव नाहीत, दानव झाले. दानवी प्रवृत्तीचा हा परिणाम आपण भोगतोय, पाहिजे तेवढा नको त्यावेळी पाऊस पडतोय, नको त्यावेळी एवढी थंडी तर एवढा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. संपवायचं काय, तेव्हा चैतन्य महाप्रभू ती प्रार्थना करायचे आणि शेवटी म्हणायचे, जयती जयती पृथ्वीभार नाशो मुकुंद. आता जर आपण गोष्ट केल्या पृथ्वीच्या, पृथ्वीचं तापमान वाढलं, आपणच वाढवलं 4 डिग्रीनं, पृथ्वीभार नाशो मुकुंद. हे मुकुंद, पृथ्वीचा बोजा आपण कमी करा, आपण म्हणू शकतो पृथ्वीचं तर तापमान थोडं कमी करा, पृथ्वी मातेला बोजा होतोय. हरे कृष्ण. धर्मश ग्लानिर्भवती भारत. धर्माची ग्लानी होते त्या वेळी, धर्माची ग्लानी किंवा धर्माचा ऱ्हास म्हणतात. किंवा भगवान प्रकट होतात यदा यदा ही धर्मश ग्लानी. धर्मश म्हणजे धर्माची ग्लानी होते, ऱ्हास ऱ्हास. ग्लानी अवघड शब्द, ऱ्हास दुसरा आणखी अवघड शब्द. धर्मश ग्लानिर्भवती ऱ्हास होतो. हे धर्म काय होतो? कमकुवत होतो. हरे कृष्ण. त्यावेळी मग भगवान प्रगट होतात. आपण प्रगट झालात भगवंता, आपण पृथ्वीचा भार कमी केलात, तर इथं जगन्नाथ स्वामी प्रगट झालेले आहेत. तर आपली तीच प्रार्थना, भगवंता आम्हा सर्वांना सोलापूरवासियांना सद्बुद्धी दे, जेणेकरून पृथ्वीचा बोजा कमी होईल. किंवा धर्माचं रक्षण होईल, धर्माची स्थापना होईल, अशी बुद्धी भगवंता दे, हे जगन्नाथा दे आम्हा सर्वांना, जेणेकरून सरते शेवटी त्याचा परिणाम काय होईल? सर्वे सुखिना भवन्तु. नवीन वर्ष आहे, त्या प्रार्थना सर्वे सुखिना भवन्तु, सर्व सुखी होवत भगवंता. सर्वे सुखिना भवन्तु, सर्वे संतु निरामयः. भगवंता सर्वांना निरोगी ठेव, निरोगी. रोगाचे दोन प्रकार, शरीराचा रोग आणि मनाचा रोग. शरीराच्या रोगाला व्याधी असं म्हटलेलं आहे, मनाच्या रोगाला आधी असं म्हटलेलं आहे. आणि मानसिक रोग, मनाचे रोग अधिक घातक, अधिक भयानक. किंवा अगोदर मन रोगट होतं आणि त्यानंतर ते शरीरालाही रोगी बनवतं. मनामध्ये भोगाचे विचार मनामध्ये येतात, भोग भोगाचे, इंद्रिय तृप्तीच्या योजना मनामध्ये आखल्या जातात, मनामध्ये येतात ती संकल्पना मनामध्ये. मग पुढे काय होतं? भोग भोगतात माणसं, मन बनवतं कल्पना योजना, मग त्या भोग भोगतं, शरीर भोग भोगतं, इंद्रिय भोग भोगतात, आणि मग या भोगातून होतात रोग. जे भोगी ते पुढे आजचे भोगी उद्याचे रोगी. तर समज ना, अगोदर कसा मन रोगट होतं, मनामध्ये रोग विकृती पापाची वासना मनामध्ये अगोदर, आणि त्यानंतर शरीरामध्ये शारीरिक रोग, अगोदर मानसिक त्यानंतर शारीरिक. किंवा ह्या दोन्ही रोगापासून मुक्त कर भगवंता सर्वांना. ते मन शुद्ध झालं, मनाचं शुद्धीकरण केलं. फक्त भारतच स्वच्छ नाही, स्वच्छ भारत म्हणे. बाहेर चकाकी लकाकी, पण मनामध्ये सर्व कचरा. जोपर्यंत मन घाणेरडं मन, तोपर्यंत ते घाणेरडं मन पसरवणार गंदगी किंवा घाण सर्वत्र. मग साफ करत राहा, परत घाण करणार मन त्या अंगणाला किंवा वस्त्रांना, याला त्याला. तर सर्वात अगोदर स्वच्छता कशाची व्हायला पाहिजे? मनाची. मनाच्या अगोदर स्वच्छता कशाची व्हायला हवे? हां, चेतनेची. व्हेरी गुड. मनाच्या ही वरती आहे चेतना, भावना, विचार. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणाले, चेतो दर्पण मार्जन म्हणजे स्वच्छता, मार्जन म्हणजे सफाई. चैतन्य महाप्रभूंनी जी घोषणा केली 500 वर्षापूर्वी, आपल्या प्रधानमंत्र्यांनी वेगळी घोषणा केली आता, स्वच्छ भारत म्हणे, स्वागत आहे. पण चैतन्य महाप्रभूंनी घोषणा केली, कुठून सुरुवात करायची? स्वच्छतेची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? चेतनेची स्वच्छता, भावनेची स्वच्छता, ज्याला प्रभुपाद म्हणायचे भावनेची क्रांती, रेव्होल्युशन इन कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे चेतना, भावना. भावामध्ये क्रांती, बाजारभावाच्या ठिकाणी भक्तिभावाची स्थापना. हा व्यापार. ये मथुरा कंचन की नगरी, असं कृष्ण म्हणाले. मला हे मथुरेमध्ये काही आनंद नाही आहे. मथुरेमध्ये मथुरा एक व्यापार बाजारपेठ आहे. कंचन सोन्या चांदीचे व्यापार, दुसरे व्यापार होतात. पण प्रेमाचा व्यापार वृंदावनामध्ये, प्रेमाचे भाव वृंदावनमध्ये. इतर ठिकाणी व्यापार होतो किंवा कामवासना. त्या कामाच्या ठिकाणी प्रेमाची स्थापना आपल्या चेतनेमध्ये, भावनेमध्ये स्वच्छता. आणि ते मन स्वच्छ करण्यासाठी आता झाडूनी आपण अंगण किंवा रस्ते साफ करतोय, पावडरनी आपण काय साबण वापरून वस्त्र साफ करतो, पण मन साफ करण्यासाठी, चेतना साफ करण्यासाठी काय? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. साधी राहणी उच्च विचार, मग उच्च विचाराचे आपण उच्च विचार. मन स्वच्छ, चेतना स्वच्छ साफ, तुझा आरसा साफ. चेतो दर्पण मार्जनम. दर्पणाचा उल्लेख आहे, चेतनेचं दर्पण आणि त्याचं मार्जन. चेतनेचा जो आरसा आहे, दर्पण आहे, तो साफ केला की मग त्यामध्ये दिसू लागेल, मग भगवान दिसू लागतील. एक स्मृतीपटल म्हणून, एक स्मृतीपटल आपल्या चेतनेमध्ये एक पडदा आहे, पटल, स्मृतीपटल. तेव्हा चेतनेचं मार्जन झालं की मग त्यावरती कृष्णाचं दर्शनही होईल. सर्वे सुखिना भवन्तु, सर्वाणि भद्राणि पश्यन्तु, न क्वचित् दुःख भाग भवेत्. कोणी दुखी राहू नये अशी प्रार्थना आम्ही एकदा एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आम्हाला बोलवलेलं होतं, हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी. तेव्हा ते आम्ही प्रार्थना केली, हरी हरी सर्वे संतो निरामया, सर्व रोगी कोणी रोगी राहू नये, सर्व निरोगी व्हावेत. तो डॉक्टर ज्याच्या दवाखान्याचं उद्घाटन आम्ही करत होतो, महाराज म्हणे सर्व निरोगी झालं तर आमच्या हॉस्पिटलचं काय होणार. त्याला चिंता आपल्या हॉस्पिटलची, रोगी राहू द्या की काय, आमचं आपण पैसे कमवू. काय माणसं काल विचार झाला, डोकी चालवतात जेणेकरून तुमची डोकी फिरतील, डोकी फिरवतात तुमची. तुम्ही दुखी झाला की त्यांना सुख भेटतं, हा तोच प्रकार आहे. मृगारी, मृगारी द हंटर, तो शिकारी होता ना, एक मृगारी नावाचा एक शिकारी होता, पशुपक्ष्यांना चावतो. पूर्ण वध नाही करायचा, पूर्ण जीव नाही घ्यायचा, पूर्ण मारायचा ना, अर्धाच मारायचा त्यांना. मग त्या अवस्थेमध्ये पशुपक्षी तडफडत असत, त्या पशुपक्ष्यांचं ते तडफणं आणि त्या वेदना आणि त्यांचा आक्रोश आणि त्यांचं त्यांची धडपड पाहून हा मृगारी त्याला आनंद व्हायचा, तो नाचू लागायचा. असंच आहे, असे काही लोक. पर दुःख सुखी असा एक प्रकार आहे. प्रभुपादासारखे भक्त परदुःख दुःखी, दुसऱ्यांचं दुःख पाहून दुःख होत आहे. पण काही लोकांना या जगामध्ये दुसऱ्यांचं दुःख पाहून सुख होत आहे. तेव्हा ही नीच भावना आहे, नीच विचार आहे. अशा विचाराची स्वच्छता सफाई करणं आवश्यक आहे. आणि उच्च विचाराचं होणं आवश्यक आहे. आता चेतना ज्यावेळी साफ होईल, शुद्ध होईल, चेतना भावना पवित्र होईल, आपल्यामध्ये चैतन्य काही पसरेल आपल्यामध्ये, भावनेमध्ये, मग काय य पश्यती स पंडित म्हणत आपण, पंडित हो पंडित. पंडिताचं पांडित्य कशामध्ये, मात्रवत परदारेषु, मात्रवत परदारेषु. आपली पत्नी सोडून जर ते गृहस्थ असतील तर परदारा, इतर सर्व स्त्रिया मात्रवत. हा उच्च विचार, त्याला उच्च विचार म्हणतात ना, साधी राहणी उच्च विचार, हा उच्च विचार आहे. मात्रवत परदारेषु हा उच्च विचार आहे. लोष्टवत परद्रव्येषु हा उच्च विचार आहे. परद्रव्य, दुसऱ्याचं द्रव्य, दुसऱ्याची संपत्ती कशाची तुलना त्याच्याशी, त्याची लोष्टवत विष्टा आहे, किंवा हा कुडा करकट किंवा काय कचरा, जणू हा कचराच आहे. दुसऱ्याची संपत्ती कचरा आहे, मी हाथी नाही लावणार. लोष्टवत परद्रव्येषु हा उच्च विचार आहे. आत्मवत सर्वभूतेषु, आत्मवत सर्वभूतेषु. इतर जे लोक आहेत आत्मवत ते माझ्यासारखेच, ते माझेच आहेत किंवा माझ्यासारखेच आहेत, किंवा जणू ते मीच आहे असा भाव. आत्मवत, आत्मवत, आत्म म्हणजे मी, आत्मवत आत्मवत सर्वभूतेषु. दुसरे जेवढे लोक आहेत, जेवढे आत्मे आहेत, जणू ते एकतर माझ्या कृष्णाचेच ते आहेत, माझ्या भगवंताचेच आहेत, म्हणजे माझेच बंधू बांधव आहेत, आमचं फार मोठं कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम हाही उच्च विचार. संकीर्ण विचार किंवा लघुचेतना, लघुचेतना, लघु या हलका, हलका विचार किंवा हलकट विचार. अयम निज, हे लोक माझे, अयम निज परो वेत्ती, हे आपले लोक, हे परके लोक, हा विचार जो आहे, ही भेद बुद्धी, हा नीच विचार किंवा हलका लघु. एक असतो लघु आणि दुसरा असतो गुरु. गुरु जे असतं ना, गुरु, गुरु म्हणजे वजनदार, भारी, वजनदार, त्याचे विचार ही वजनदार. किंवा लघु विचार हे द्वंद्व, भेद भाव, आपला परका हे ते. उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम, वसुधा पृथ्वीवरती सर्व लोक माझ्या कुटुंब, माझे कुटुंबीय. जगन्नाथ स्वामी की, तो जगन्नाथ, तो जगाचा नाथ, सर्व जगाचा तो परमपिता जगन्नाथ स्वामी. आणि आपण त्या सर्वात, त्या जगन्नाथाची लेकर, जगन्नाथाची, एका जगन्नाथाची आपण सर्व, आपल्या सर्वांचं मिळून एक कुटुंब. त्या प्रभुपादाने असं एक घर बनवलं ज्या घरामध्ये सर्व जग राहू शकत. तो या उच्च विचाराच्या गोष्टी, कृष्ण भावनेच्या या गोष्टी आहेत. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू त्या प्रार्थनेनंतर रथयात्रेमध्ये भाग घेत असत. एके वर्षी आता दरवर्षी यायचे राजा प्रताप रुद्र, पण एका वर्षी चैतन्य महाप्रभूंनी त्यांना पाहिलं. राजा प्रताप रुद्र राजाच्या वेशभूषेमध्ये असतानाही चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या हातामध्ये, राजाच्या हातामध्ये झाडू पाहिला. स्वच्छ भारत, स्वच्छ जगन्नाथपुरी, किंवा जगन्नाथाच्या रथयात्रेचा मार्ग स्वच्छ करण्यासाठी स्वतः राजा हातामध्ये झाडू घेऊन, आय एम रेडी, मी तयार आहे. हजारो झाडूवाले त्या जगन्नाथपुरीमध्ये, पण राजा स्वतः झाडूवाला झाला. तेव्हा हा विनम्र भाव पाहून चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये विचार आला, अशा राजाला भेटायला काही हरकत नाही. भेटायची इच्छा नव्हती चैतन्य महाप्रभूंची राजाला. मी संन्यासी, राजा क्षत्रिय मी नाही भेटणार. पण ज्यावेळी पाहिलं चैतन्य महाप्रभूंनी राजा प्रताप रुद्राला त्या विनम्रशा भावामध्ये, हातामध्ये झाडू घेतलेला तो राजा, त्यांच्या मनामध्ये विचार, हां मला भेटायला हवं, या राजाला मला भेटायला हवं. तेव्हा कीर्तन सुरू झाली आणि या सात मंडळं, जेवढे भक्त होते त्या भक्तांचे सात विभाग झाले आणि प्रत्येक विभागामध्ये कीर्तन कोण लीड करणार, लीडिंग डॅन्सर्स कोण कोण असतील, नृत्य कोण कोण करणार, कोण मृदंग वाजवणार, कोण टाळ वाजवणार, एक मृदंग असतील तर किती टाळ असावेत, त्याचं गणित आहे. त्यानुसार तसे सात मंडळं, कीर्तन मंडळीची स्थापना झाली. सर्व बंगाल आणि ओरिसा आणि इतर जगभरचे लोक रथयात्रेमध्ये यायचे किंवा त्यांचे सात मंडळं बनवली. सात ठिकाणी कीर्तनं सुरू झाली सात मंडळामध्ये. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू त्या सर्व सात मंडळामध्ये एकाच वेळी कीर्तन करत होते. त्याने एका मंडळामध्ये केलं, तिथून मग ते गेले, नंतर भेटू हां असं म्हणून पुढं नाही गेले. तिथं कीर्तन केलं मग हे फिर मिलेंगे पुढं गेलं असं नाही. एकाच वेळी सात ठिकाणी आणि चैतन्य महाप्रभूंनी हे सर्व पाहू शकले नाहीत, पण चैतन्य महाप्रभूंनी ही जी गोपनीय लीला त्यांची, काही भक्तांना त्याचं दर्शन दिलं. त्यामध्ये होते राजा प्रताप रुद्र. राजाचा जो नम्र भाव, तृणादपी सुनीचेन, तृणादपी सुनीचेन, तरोरपी सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. अशा मनाच्या अवस्थेमध्ये व्यक्ती कीर्तन नेहमी करू शकतो. आणि मग कीर्तन करता 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 पुढे त्याला भगवंताचं दर्शनही शक्य आहे. किंवा त्या राजा प्रताप रुद्राला, रुद्रावरती भगवंताने विशेष वरदान, विशेष दृष्टी दिली, जेणेकरून राजा प्रताप रुद्र पाहू शकले. चैतन्य महाप्रभू एकाच वेळी या कीर्तन मंडळामध्ये पाहताय. तिथे चैतन्य महाप्रभू बाहुतुले सुंदर लाला सचिर दुलाला नाचत श्री हरी कीर्तनमे, तिथे कीर्तन करतायत. दुसऱ्या मंडळामध्ये कीर्तन चालू आहे. तिसऱ्या चौथ्यामध्ये पाचव्या सहाव्या सात सर्व ठिकाणी एकाच वेळी कीर्तन होत आहे. हे पाहिलं राजा प्रताप रुद्रानं. तेव्हा चैतन्य महाप्रभूंना हे काही वेगळं नव्हतं, काही अवघड नव्हतं. कारण चैतन्य महाप्रभू आहेत कोण? जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ. सातच काय, सात लाखच नव्हे तर वृंदावनामध्ये ज्यावेळी रासक्रीडा होते, तीन कोटी गोपी एकत्र होतात. किती? आणि मग त्या रास क्रीडेमध्ये किती श्रीकृष्ण? जेवढ्या गोपी तेवढे कृष्ण. एक गोपी एक कृष्ण. म्हणजे 7 कोटी. स्वतःचा विस्तार करून प्रत्येक गोपी बरोबर नृत्य करणारे हे श्रीकृष्ण, त्यांना 7 कीर्तन मंडळामध्ये नृत्य करणं काहीच अवघड नाही. बाय हात का खेल. आणि मग त्याच रथयात्रेमध्ये चैतन्य महाप्रभूंनी राजा प्रताप रुद्रावरती आणखी विशेष कृपा केली. रथयात्रेमध्ये नृत्य करून करून थकलेले श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जगन्नाथाला भोग लागत असताना, रस्त्यामध्येच भोग लागतो जगन्नाथाला. तुम्ही लावणार आहे की माहिती नाही, पण जगन्नाथपुरीमध्ये मध्येच भगवंताच्या लंच किंवा जी वेळ होते त्यावेळी रथ थांबतो, जगन्नाथाला भोग लागतो. त्यावेळी चैतन्य महाप्रभू जवळच्या उद्यानामध्ये जाऊन पहुडले. त्यावेळी भक्तांनी पाठवलं सार्वभट्टाचार्य आणि इतर भक्त, म्हटले हे जा जा राजा प्रताप रुद्र, हीच वेळ आहे, जा भगवंताच्या चरणाची सेवा करा. प्रभू थकलेले आहेत. तर राजा प्रताप रुद्रानं आपला राजाचा वेशाच्या ऐवजी वैष्णव वेशभूषा धारण केली. पोचले तेथे, साष्टांग दंडवत प्रणाम केला. चैतन्य महाप्रभू पहुडलेले होते आणि त्यांचे नेत्र बंद होते, त्यांनी पाहिलेलं नव्हतं, तेव्हा ते सेवा करू लागले. राजा प्रताप रुद्र चैतन्य महाप्रभूंच्या चरणाची अंगाची सेवा करू लागले. सेवा करत असताना ते गोपी गीत म्हणू लागले. जयति जयति देधिकं जन्मना व्रजा, असं म्हणत 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 8व्या 9व्या गोपी गीतापर्यंत पोहोचले. तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ते भूरिदा जनः. तेव्हा हा जो हे जे गीत आहे, हा जो श्लोक, त्यामधली जी शेवटची जी चौथी पंक्ती ओळ आहे, त्याकडे विशेष करून चैतन्य महाप्रभूंचं ध्यान गेलं. चैतन्य महाप्रभूंनी ऐकलेलं होतं राजा प्रताप रुद्र म्हणत असताना, भूवी गृणंती ते भूरिदा जना, या पृथ्वीच्या पाठीवरती जे कोणी तव कथामृतम, तुझं कथामृत, हे भगवंत तुझं कथाम, तव कथामृतम तप्त जीवनम, मग या जगाला या जीवनाला जी आग लागलेली आहे ती शांत होते केव्हा, ज्यावेळी तव कथामृतम, तुझं कथामृत किंवा तुझं नामामृत ज्यावेळी प्राप्त होतं त्यावेळी जीवनामध्ये शांती. किंवा जे कोणी, त्या गीतामध्ये असा उल्लेख, जे कोणी ये भुवी गृणंती ते भूरिदाचना, जे कोणी या हरिकथा कृष्णकथा या हरिनाम याचं दान करतात, याचा प्रचार प्रसार करतात, जारे दाखो त्यारे कहो कृष्ण उपदेश करतात, ते म्हणे भुवी गृणंती ते भूरिदा जना, ते भूरिदा जे फार महान आहेत, मोठे दाता आहेत, असा भाव. तेव्हा चैतन्य महाप्रभूंचा विचार की आत्ता मला कथामृत पाजणारा तर तूच आहेस, जो तू कोणी आहेस मला माहिती नाही, मी अद्याप पाहिलं नाही तुला, माझे डोळे बंद आहेत, पण तू जो कोणी आहेस तू माझ्यावरती फार मोठे उपकार केलेस, तू मला कथामृताचं पान करवतोयस, तूच दानी आहेस, तूच दाता आहेस, तू भूरिदा, तूच भूरिदा आहेस, तूच भूरिदा आहेस असं चैतन्य महाप्रभू म्हटले. आणि म्हणता म्हणता ते जे झोपलेले होते, पहुडलेले होते, ते उठू लागले आणि म्हणू लागले की तू तर माझ्यावरती एवढा उपकार केलास. ही कृष्णकथा हे गोपी गीत ऐकवून पण मला याच्या बदल्यामध्ये काहीतरी द्यायला हवं ना. तू तर मला बरंच काही दिलं, तो केलेले उपकार मी थोडं विसरू शकत नाही. मला कृतज्ञ व्हायला हवं, कृतघ्न नाही. कृतघ्न एक व्यक्ती असतो आणि कृतज्ञ नावाचा दुसरा व्यक्ती असतो. दुसऱ्यांनी केलेले उपकार जो कधी विसरत नाही आणि न विसरता काहीतरी परत आपणही काहीतरी करायला हवं असा विचार ज्याच्या मनामध्ये नेहमी राहतो त्याला म्हणतात कृतज्ञ. कृतघ्न म्हणजे केलेले उपकार जो लवकरच विसरून जातो आणि मग सुद्धा काहीच नाही करत. त्याची मदत ज्यांनी तुम्हाला मदत केली किंवा काही दिलं, उपकार केले, तो चैतन्य महाप्रभू म्हणू लागले की मी कृतघ्न नाही, कृतघ्न नाही व्हायचं मला, मला कृतज्ञ व्हायचं आहे. मलाही काहीतरी द्यायला हवं पण मी काय देऊ शकतो, माझ्याकडं काहीच नाही, मी तर संन्यासी म्हणे. खिसाही नाही माझा, एम्प्टी पॉकेट, पॉकेटच नाही. आपण एक गोष्ट करू शकतो असं म्हणत म्हणत ते उठून बसले आणि म्हणजे म्हणे माझं आलिंगन स्वीकार कर. असं म्हणत असताना चैतन्य महाप्रभूने राजा प्रताप रुद्राला गाढ आलिंगन दिलं. मग आणखी काय हवं होता? अरे जास्त काय माझ्याकडे देण्यासारखं नाही, मी संन्यासी, काय माझ्याकडं, वैरागी मी, निष्किंचन. पण एक गोष्ट करू शकतो, मग आलिंगन देऊ शकतो, तुला मंजूर असेल तर घे बाबा माझं आलिंगन. असं म्हणतात ते राजा परीक्षित, नाट परीक्षित प्रताप रुद्र, त्यांनी चैतन्य महाप्रभूचं आलिंगन स्वीकार केलं. आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू आणि राजा प्रताप रुद्र यांचं महामिलन ही झालं त्या रथयात्रेमध्ये. तेव्हा हा रथयात्रा उत्सव आहे, हा मिलनोत्सव ही आहे. जसे वृंदावनचे भक्त कुरुक्षेत्रामध्ये द्वारकेहून आलेल्या भक्तांना, विशेष करून कृष्ण बलराम सुभद्रा यांना भेटले, त्यांचं मिलन झालं, मिलनोत्सव. तसाच मिलनोत्सव आज सोलापूरमध्ये साजरा होत आहे. आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आला तो आला, तुम्हा सर्वांना भेटणे आला, जगन्नाथ आला. आपण भेटा जगन्नाथाला. जगन्नाथच गौरांग महाप्रभूही आहेत, आलिंगन देऊ द्यात ते जगन्नाथ आपल्या सर्वांना. त्यांच्या पायाचा काही पत्ता नाही पण हात थोडे बाहेर ठेवले त्याने. कशासाठी? आलिंगन देण्यासाठी. आपल्या भक्तांना, आपल्या अपत्यांना, लेकरांना उचलून घेण्यासाठी. जसं आपलं मूल पाहिलं समोर तर आई धावत जाते आणि काय करते, मुलाला उचलते. चुंबन आलिंगन देते चुंबन कोणाला काखेवरती तर कोणाला खांद्यावरती तर कोणाला डोक्यावरती ते विठ्ठलाचं एक लीला पाहिली का ते चित्र पाहिलं असेल तुम्ही पंढरपुरामध्ये विठ्ठलानं आपल्या सर्व लेकरांना कोणा हातामध्ये धरलं आहे त्याने हाताला धरून घेऊन जात आहेत कोण भगवंताच्या धोतर धरूनच माग मलाही घ्या ना मलाही घ्या कोणा काखेवरती कोणा खांद्यावरती कोणा डोक्यावरती असं जय जगन्नाथ स्वामी की जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा की जय